ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नित्यं शुद्धं निराकारं निराभासं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः स्थावरं जङ्गमं व्याप्तम् येन कृत्स्नं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः चिद्रूपेण परिव्याप्तं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः सर्वश्रुतिशिरोरत्न समुद्भासितमूर्तये आत्मज्ञानाग्निदानेन तस्मै श्री गुरवे नमः चैतन्यः शाश्वतः शान्तो व्योमातीतो निरञ्जन बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानशक्तिसमारूढस्तत्त्वमाला विभूषित भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः। अनेक जन्म संप्राप्ता कर्मेन्धन विदाहिने आत्मज्ञानाग्निदानेन तस्मै श्री गुरवे नमः। शोषणं भवसिन्धोश्च प्रापणं सारसंपदः यस्य पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरवे नमः। न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तप तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। मन्नाथ श्री जगन्नाथो मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् गुरो परतरं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः।
Das Ziel des Yoga ist, in die göttliche Gegenwart und in das göttliche Bewusstsein einzutreten und davon erfüllt zu sein. Das Göttliche allein um des göttlichen Willen zu lieben, in unserer Natur auf die Natur des Göttlichen abgestimmt und in unserem Willen, unseren Werken und unserem Leben das Instrument des Göttlichen zu sein. Es ist nicht sein Ziel, einen großen Yogi oder einen Übermenschen zu schaffen, obwohl dies möglich ist, oder sich an das Göttliche um der Macht des Egos, des Stolzes oder des Vergnügens willen zu klammern. Nicht Befreiung ist das Ziel, obwohl dadurch die Befreiung und alles Übrige kommen kann. Doch darf all dies nicht unser Ziel sein. Das Göttliche allein ist unser Ziel. Sri Aurobindo.